चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात 125 साखर कारखान्यांना मिळाला गाळप परवाना। महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी राज्याचे राज्यपाल बी एस कोश्यारी यांच्याकडून अनुमती मिळाल्यानंतर ऊस गाळप हंगाम सुरू केला आहे। राज्यपालांनी 22 नोव्हेंबरला हंगाम सुरू करण्याची परवानगी मागितली होती, पण साखर कारखान्यांनी खूपच मंद गतीनं ऊस गाळपास सुरुवात केली आहे। महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं की साखर हंगाम 2019-20 साठी 162 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला होता। आतापर्यंत 125 कारखान्यांना गाळप परवाना जारी केला आहे। 15 साखर कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली आहे। साखर हंगाम 2018-19 मध्ये महाराष्ट्रात एकूण 195 साखर कारखान्यांनी गाळपामध्ये भाग घेतला होता आणि 951.79 लाख टन ऊसाचं गाळप करून 11.26% रिकव्हरी दराप्रमाणे 107.19 लाख टन साखरेचं उत्पादन केलं होतं। या हंगामात महाराष्ट्रात साखरेचं उत्पादन कमी होण्याची संभावना आहे, कारण राज्य अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्त होतं। कोल्हापूर आणि सांगली क्षेत्रातील अधिकांश साखर कारखान्यांनी अजूनपर्यंत गाळपास सुरुवात केली नाही, कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांना चेतावणी दिली आहे की ऊसाच्या निर्धारित मूल्याबाबत अंतिम निर्णय येईपर्यंत ऊस गाळप सुरू होणार नाही। FRP बरोबर ऊसाच्या प्रतिटनावर 200 रुपये मिळावेत या मागणीवर संघटना अडून बसली आहे, तर दुसरीकडे साखर कारखान्यांनी असा दावा केला आहे की त्यांची मागणी पूर्ण करणं कठीण आहे, कारण साखर उद्योग साखरेचा अतिरिक्त साठा आणि आर्थिक समस्येशी झगडत आहे।